ಚೀನಿಮಂಡಿ.com ಪಾಡ್ಕಾಸ್ಟ್.
ಥಾಯ್ಲೆಂಡ್ ಇಯು ಸೋಬತ್ಚಾ ಮುಕ್ತ ವ್ಯಾಪಾರ ಕರಾರಾಮುಳೆ ಅರ್ಥವ್ಯವಸ್ಥೆಲಾ ಚಾಲನಾ, ಪಣ ಸಾಖರ್ ಉದ್ಯೋಗಾಲಾ ಧಕ್ಕಾ. ಇಯು ಬರೋಬರ್ ಮುಕ್ತ ವ್ಯಾಪಾರ ಕರಾರ್ ಕೇಲ್ಯಾಮುಳೆ ಥಾಯಿ ಅರ್ಥವ್ಯವಸ್ಥೆಲಾ ನಕ್ಕಿಜ್ ಚಾಲನಾ ಮಿಳೆಲ್, ಪಣ ಸಾಖರ್ ಉದ್ಯೋಗಾಲಾ ಧಕ್ಕಾ ಬಸಣ್ಯಾಚಿ ಶಕ್ಯತಾ ಬ್ಯಾಂಕಾಕ್ಚಾ ನವ್ಯಾ ಸಂಶೋಧನಾನ ವ್ಯಕ್ತ ಕೇಲಿ ಆಹೆ. या मुक्त व्यापारामुळे थाई निर्यात जीडीपी वाढेल असं इन्स्टिट्यूट ऑफ फ्युचर स्टडीज फॉर डेव्हलपमेंटच्या अहवालात म्हटलं आहे. मंगळवारी थाई ईयू एफटीएवरील चियांग माई येथं झालेल्या जनसुनावणीवेळी आयएफडीचे संचालक तेवे चाई चारोनेसडे टासिन यांनी सांगितलं की संस्थेनं केलेल्या संशोधनानुसार थाई ईयू एफटीएनं जीडीपीत 1.7% वाढीच्या अंदाजाबरोबरच निर्यातीतही वर्षात 10-14% वाढ होईल अशी शक्यताही वर्तवली आहे.